भाषा आपली सर्वांचीच. लेख 24. लिपी सुधारणा. न्यूनगंडानं पछाडल्यामुळे आपल्या लिपीत काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे असं वाटणारी माणसं आपल्या देशात खूपच आढळतात. बोडकी कर्ग मला या चालीवर आपल्या देवनागरी लिपीला एकदा रोमनसारखी करायला हे सारे लिपी सुधारक धडपडत असतात. बिचारे. जगातल्या प्रगत देशांमध्ये असल्या चमत्कारिक कल्पना असणारी माणसं दिसत नाहीत. जगात अशी काही उदाहरणं आहेत की जेथे पहिली लिपी टाकून देऊन पूर्णतः वेगळ्या लिपीचा स्वीकार केला गेला. उदाहरणार्थ केमाल पाशानं तुर्कस्तानचं आधुनिकीकरण करायचा निश्चय केल्यावर इस्लामच्या प्रभावामुळे तुर्कीवर लादली गेलेली अरबी भाषेची लिपी टाकून देऊन रोमन लिपीचा वापर सुरू केला, सक्तीचा केला. इथे लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुर्की भाषेसाठी अरबी लिपीचा उपयोग होत असला तरी त्या काळात तुर्कस्तानातील बहुसंख्य जनता निरक्षरच होती. म्हणजे पहिली लिपी टाकून देऊन नवीन लिपीचा सराव करायला हवा अशी स्थिती नव्हतीच. साधारणतः त्याच काळात सोव्हिएत युनियनच्या स्थापनेनंतर आशियातल्या ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिजिस्तान, अयुजबेकिस्तान, कझगिस्तान इत्यादी अनेक भागात इस्लामच्या प्रभावामुळे अरबी लिपीचा उपयोग होत असे. पण प्रत्यक्षात तिथली जनता फार मोठ्या प्रमाणात निरक्षरच होती. सोव्हिएत संघराज्य स्थापल्यानंतर सर्व जनतेला साक्षर करण्याचं ठरलं आणि मग त्यावेळी सोव्हिएत संघातल्या सर्व भाषांसाठी रुसी लिपीचाच वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय लेनिननं घेतला. प्रारंभी लेनिननं आणि पुढे स्टालिननं प्राणपणानं, म्हणजे वेळप्रसंगी इतरांचे प्राण घेऊनही आपले निर्णय लागू केले. काहीही असो, लेनिन स्टालिननं मिळून पिढ्यानपिढ्या निरक्षर राहिलेल्या जवळजवळ साऱ्या सोव्हिएत जनतेला रुसी लिपीत साक्षर करून सोडलं. आपल्या 100% जनतेला साक्षर करू इच्छिणाऱ्या नेत्यांनी लेनिन स्टालिननं काय केलं, कसं केलं, त्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं हे लक्षात घेतलं तर आपल्या रम्य कल्पनांना ते व्यावहारिकतेची जोड देऊ शकतील. अन्यथा आपल्या देशात तरी रकाने भरण्याचा आकड्यांचा खेळ पुढच्या शतकातही चालू राहील. केमाल पाशा, लेनिन स्टालिन, सुकर्ण असे काही अपवाद सोडले तर आपली वापरात असलेली लिपी टाकून देऊन पूर्णतः नवीन लिपी स्वीकारण्याचे खेळ सहसा कोणी करत नाही, कारण त्यामुळे आपल्याच जनतेचे तोटे होत असतात. नवीन लिपी वापरायला सुरुवात केल्यावर जुन्या लिपीतलं साहित्य एका क्षणात परक होऊन जातं. याबाबत अगदी ताजं उदाहरण आहे ते आपल्या मलयाळम लिपीचं. मागच्याच दशकात त्यांनी काही किरकोळ बदल केले. बदल म्हणजे विद्वानांच्या दृष्टीनं मलयाळम लिपीतली अनियमितता त्यांनी दूर केली. ह्रस्व आणि दीर्घ उकारातली पारंपरिक म्हणजे अनियमित वळणं नियमित करण्यात आली. ज्या काळात ते बदल लागू झाले तेव्हाच्या शाळकरी मुलांना जुनी अनियमित वळणंही माहीत होती, पण पुढच्या काही वर्षातच परिस्थिती अशी आली की मुलांना फक्त नवीन नवी नियमित वळणंच येत होती. त्यामुळे त्यांना गेली शेकडो वर्षे वापरत असलेली वळणं वापरून जुन्या काळात छापलेली पुस्तकं वाचता येईनाशी झाली. म्हणजे असे किरकोळ वाटणारे तथाकथित तर्कशुद्ध बदल हे प्रत्यक्ष व्यवहारात फार महाग पडतात. देवनागरीच्या संदर्भात 2 दशकांपूर्वी 2-4 अगदी किरकोळ आणि चांगले बदल झाले. त्यांना बदल म्हणण्यापेक्षा एकात्मता म्हणणं अधिक योग्य ठरेल. अ, झ, ल, क्ष आणि ज्ञ ह्या अक्षरांच्या उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या म्हणजे मराठीतल्या वळणांमध्ये किंचित फरक होता. तो काढून टाकून मराठी हिंदीत एकाच वळणाची अक्षरं वापरायला सुरुवात झाली. हिंदीतला प्रचलित ल आपण स्वीकारला तर मराठीतले अ झ क्ष ज्ञ हिंदीनं स्वीकारले. ख हे अक्षर सर्वांनाच कधीकधी घोटाळ्यात टाकणारं होतं. मराठी हिंदीत त्याचं वळण एकच होतं, पण त्याच्यातला मूलभूत दोष काढून टाकण्यासाठी त्यात किरकोळ बदल करण्यात आला. र सारख्या वळणाचा भाग व ला जोडून टाकण्यात आला. नि ख की र व असा गोंधळ करणारं देवनागरीतलं एकमेव अक्षर कायमचं सुधारलं. हे सर्व बदल अतिशय किरकोळ असल्यामुळे नव्या पिढीला किंवा जुन्या पिढीला कोणतीच अडचण आली नाही. अशा परिस्थितीत काही माणसं देवनागरीच्या सुधारणेसाठी उगाचच वारंवार आरडा करीत असतात. या मंडळींचा पहिला आक्षेप असतो की देवनागरी ही तीन स्तरात लिहिली जात असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ती त्रासदायक आहे. 1999 मध्येही अशा तऱ्हेचे आक्षेप घेणारे सुधारक बघितले की आश्चर्य वाटतं. मुद्रणाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात क्रांती घडली आहे. तिथे रोज नवनवीन तंत्र विकसित होऊन ग्राहकांच्या हाती पडत असतात. आपल्या देशाचा विचार केला तरी संगणकाच्या मदतीनं मुद्रण सुरू होऊन एक तप उलटलं. आता हातानं खिळे जुळवले जात नाहीत, तीन स्तर वगैरे काही भानगड राहिलेली नाही. खिळे जुळवण्याची गरज न राहिल्यामुळे ते सोडवण्याचाही त्रास नाही. पण देवनागरीच्या टीकाकारांना ह्या विकासाचा पत्ताच दिसत नाही. अशी ही अडाणी किंवा अतिधूर्त खोटारडी कांगावाखोर मंडळी देवनागरी गुजराती उडिया बंगाली वगैरे लिप्यांमधली 4-2 अक्षरं एकत्र करून तथाकथित नवीन लिपी तयार करतात. असलेली अक्षरं कोणी उभी कापतात तर कोणी आडवी चिरतात. वेलांटी उकार वगैरे अक्षराच्या पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतात. कोणी अनुस्वार पुढे दाखवतात तर कोणी अक्षराच्या पायाशी बेडीसारखा बांधतात. ह्या कोलांट्या उड्या मारून काय साधतं? देवनागरी टंकयंत्रावर बसावी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देवनागरीत काही बदल सुचवले होते. लोक सावरकरांच्या शब्दासाठी प्राण द्यायला तयार होते, पण त्यांनी सावरकरांची लिपी स्वीकारली नाही हे ऐतिहासिक सत्य आहे. अशा परिस्थितीत कोण्या सोम्या गोम्यानं देवनागरीची मोडतोड केली तर लोक ती मोडतोड स्वीकारतील असं त्या सुधारकांना वाटतंच कसं? आणि लोकांनी तरी का स्वीकारावी? आता तर यंत्रात बसवण्याचाही प्रश्न उरलेला नाही. जेव्हा तो होता तेव्हाही लोकांनी देवनागरीची मोडतोड स्वीकारली नव्हती. केमाल पाशा लेनिन वगैरेंनीही एखादी कृत्रिम खोटी लिपी स्वीकारली नव्हती. सिंड्रेलाच्या गोष्टीतली तिची सावत्र आई तो लोखंडाचा बूट आपल्या मुलीच्या पायात बसावा म्हणून धडपड करत असते त्याची आठवण होते. आपली लिपी एखाद्या उसन्या यंत्रावर बसत नसेल तर आपण आपल्या हिमतीवर नवीन यंत्र बनवायचं असतं. आपल्या लिपीचे हातपाय तोडून तिला त्या परक्या यंत्रावर बसवायचं नसतं. ज्या नियतकालिकांचं मुद्रण अत्याधुनिक पद्धतीनं संगणकावरून होतं अशा नियतकालिकांमध्ये कुडमुड्या लिपी सुधारकांचे लेख पाहून तर फारच आश्चर्य वाटतं. त्या त्या संपादकांनी असल्या फाजील उत्साही सुधारकांना आपली यंत्रसामुग्री दाखवून किमान त्यांचं तरी प्रबोधन करावं, म्हणजे असल्या सुधारकांपासून समाजाला होणारा उच्छाद तरी कमी होईल.